आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या नागपुरातील राजभवनात. सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. एक देश एक निवडणुकीशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत सोमवारी केली जाणार सादर. समाजाच्या तळागाळातला प्रत्येक व्यक्ती यशस्वी आत्मविश्वासपूर्ण आणि सुसंस्कृत व्हावा हा खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि 16 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या पीएम विश्वकर्मा प्रदर्शनाचं आमदार मोहन मते यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रविवारी संध्याकाळी 4 वाजता नागपूरच्या राजभवनात होणार आहे. राजभवनातून ही माहिती देण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. दरम्यान मंत्र्यांची यादी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली असून तिथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आमदारांना सूचित केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. यापूर्वी 5 डिसेंबर रोजी मुंबईत एका भव्य समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवं सरकार स्थापन केलं आहे. एक देश एक निवडणुकीशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत सोमवारी सादर केली जाणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत मांडतील. एक देश एक निवडणूक या संकल्पनेची पडताळणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी नुकत्याच सरकारनं स्वीकारल्या असून देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं विविध राजकीय पक्षांसह तज्ञांशी याबाबत विस्तृत चर्चा केली आहे. या अंतर्गत निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यात राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. तसंच या निवडणुका झाल्यानंतर 100 दिवसांच्या आत दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा 1,60,000 वरून 2,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 जानेवारीपासून होणार आहे. शेतकऱ्यांना अधिक चांगली वित्तीय सुविधा पुरवणं हा यामागील उद्देश आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या एका निवेदनात सांगितलं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते सुरक्षा आणि महामार्गावरची गस्ती आणखी वाढवण्याच्या उद्देशानं महामार्गावर राजमार्ग साथी या नावानं नवीन गस्ती वाहन सुरू केलं आहे. ही वाहनं आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायला मदत होणार आहे. यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी रस्त्यावरचे खड्डे आणि इतर अडथळे शोधायलाही मदत होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 112वा दीक्षांत समारंभ येत्या 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता ऑडिटोरियम हॉल नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज राजनगर नागपूर इथं होणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू सीपी राधाकृष्णन राहणार आहे. या दीक्षांत समारंभामध्ये 1,03,303 विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रदान करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभात परीक्षेमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल 227 पुरस्कार वितरित केल्या जाणार आहे. समारंभाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य तसंच सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभाकक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. हिवाळी 2023 आणि उन्हाळी 2024 घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये स्नातक पदवीधर 84,310 तर स्नातकोत्तर पदवीधर 18,772 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यापीठाअंतर्गत शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी संशोधनाचं कार्य करतात. या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय 221 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पारितोषिकांमध्ये 193 सुवर्ण 8 रजत 26 रोखे असे एकूण 227 पुरस्कार दिले जाणार आहे. यामध्ये 95 मुली आणि 48 मुलांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश केवळ मनोरंजन करणं हा नसून समाजाच्या तळागाळातला प्रत्येक व्यक्ती यशस्वी आत्मविश्वासपूर्ण आणि सुसंस्कृत व्हावा हा आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी यांनी केलं. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्या पर्वाला काल प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून संबोधित करत होते. ते म्हणाले,
गेल्या 9 वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतोय. यामागे केवळ मनोरंजन करणं हा उद्देश नाही आहे. या नागपूरच्या जनतेला विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नागपूरची प्रगती व्हावी, विकास व्हावा आणि सांस्कृतिक मूल्य देखील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या भावनेतून हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे.
हनुमाननगरातील क्रीडा चौक इथल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात कलागुणांचा संगम असलेल्या या प्रसिद्ध महोत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री काजोल यांच्या हस्ते काल झालं. याप्रसंगी संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी देखील प्रामुख्यानं उपस्थित होत्या. महोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर संस्कार भारती नागपूरतर्फे मैहू भारत हा भारतीय इतिहासाची गौरवशाली गाथा विशद करणारा आणि 1200 कलावंतांचा सहभाग असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम झाला. वेदकाळापासून आजपर्यंतचा भारताचा प्रदीर्घ इतिहास भक्तिगीतं देशभक्ती नवीन गीतं शास्त्रीय आणि लोकनृत्य पोवाडा गोंधळ अशा विविध कलाप्रकारातून यावेळी हा उलगडला गेला. आज सकाळी भक्तिमय वातावरणात श्री हनुमान चालीसा पठण झालं तर संध्याकाळी अपने अपने राम अंतर्गत डॉ कुमार विश्वास यांचं मर्मज्ञ प्रवचन होणार आहे. शिल्पकारांना त्यांची उत्पादनं आणि कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं, त्यांना विपणन संधी मिळून त्यांचं उद्यम वाढण्यास मदत व्हावी या उद्देशानं भारत सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या एमएसएमई विकास कार्यालय नागपूरच्या वतीनं पीएम विश्वकर्मा प्रदर्शनी आणि विक्रीचं नागपुरातील रेशीमबाग मैदान इथं आयोजन करण्यात आलं असून या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार मोहन मते यांच्या हस्ते करण्यात आलं. 16 डिसेंबरपर्यंत ही प्रदर्शनी सुरू राहणार असून या प्रदर्शनीमध्ये शिल्पकार आणि कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू इथं विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. एमएसएमई विकास कार्यालय नागपूर संयुक्त संचालक डॉ व्ही आर सिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उद्घाटनाला उपस्थित होते. स्टॉल्स विषयी माहिती देताना डॉ व्ही आर सिरसाट यांनी माहिती दिली आहे.
आजच्या प्रदर्शनीमध्ये एकूण 60 स्टॉल लागलेले आहे. यामध्ये 54 स्टॉल्स जे आहे ते विश्वकर्मांचे आहे आणि बाकी जे स्टॉल्स आहे 6 स्टॉल्स जे ऑर्गनायझेशन्स आहे वेगवेगळे जे सपोर्टिंग यामध्ये आहे स्टेक होल्डर्स आहे जसं एमगिरीचा आहे इंडियन पोस्ट आहे बँक्स आहे त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे एमएसएमई डीएफओ आहे यांचे स्टॉल इथे लागलेले आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश कारागिरांना विश्वकर्मा म्हणून सक्षम करणं आणि मान्यता देणं हा आहे जेणेकरून ते त्यांचे उद्योग स्थापित करू शकतील. नागपूर शहरातील हिस्लॉप महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे 21व्या वार्षिक फ्लॉवर शोचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन आज आणि उद्या असेल. या प्रदर्शनात 12,000 झाडं ठेवण्यात आली असून यात 50 अधिक जातींचा समावेश आहे. यात फुलांच्या प्रदर्शनात विविध प्रकारची आणि रंगीबिरंगी फुलं पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत शेळके यांनी दिली आहे. राज्यात आज सर्वत्र दत्तजयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहे. औदुंबर गाणगापूर माहू नृसिंहवाडी कुरपूर कर्दळीवन या दत्ताच्या प्रमुख स्थानांसह विविध दत्त मंदिरात पहाटेपासून भाविकांची रीघ लागली आहे. यासह काकड आरती मंगलआरती अभिषेक महापूजा नैवेद्य महाआरती महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे. नागपुरात देखील विविध मंदिरं आणि धार्मिक संस्था यांच्यातर्फे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महिला कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर होणार असून ओमानची राजधानी मस्कत इथं ही स्पर्धा होत असून गेल्या गुरुवारी थायलंडवर भारतानं 9-0 असा दणदणीत विजय मिळवला होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहील असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय. आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ सोमासेन रॉय म्हणाले की उत्तर भारतातील तापमानात अचानक झालेली घसरण वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आहे. नागपुरात आज 9.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया इथं सर्वात कमी 8.8 तर वर्धा इथं 8.9 इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या नागपुरातील राजभवनात सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात आणि 16 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या पीएम विश्वकर्मा प्रदर्शनाचं आमदार मोहन मते यांच्या हस्ते उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.